नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सरकार आणि जनतेतली दरी कमी करण्याचं काम नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना करायचं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 17व्या नागरी सेवा दिनानिमित्त दिल्ली विज्ञान भवन इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केवळ नशिबाच्या जोरावर कष्ट न करता यश मिळत नसतं. बदलत्या काळाचा वेग लक्षात घेऊन तंत्रज्ञानाच्या आधारे विकासाच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत, असं ते म्हणाले. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्पेडेक्स या अंतराळ डॉकिंग अभियानांतर्गत आज उपग्रहांची दुसरी जोडणी यशस्वीरित्या करण्यात आली. यापुढचे प्रयोग येत्या 2 आठवड्यात केले जाणार असल्याची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली. कॅथलिक ख्रिस्तीपंथाचे मुख्य धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं आज व्हॅटिकन सिटीत निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. गेले काही आठवडे ते आजारी होते. 12 वर्षांच्या कार्यकाळात पोप फ्रान्सिस यांनी कॅथलिक चर्चला नवीन रूप दिलं. गरिबांचे कैवारी म्हणून ते ओळखले जात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. झारखंडमध्ये आज सकाळी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 8 नक्षलवादी मारले गेले. यात 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या एका माओवाद्याचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून अनेक शस्त्रास्त्र देखील हस्तगत केली आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 855 अंकांची वाढ झाली आणि तो 79,409 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 274 अंकांची वाढ नोंदवत 24,126 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.